కృష్ణవల్లభ గిరివరధారీ జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ జయ గోపీ జన వల్లభ గిరివరధారీ యశోదానందన బ్రజ జన రంజన యశోదానందన బ్రజ జన రంజన యమునా తీరావన చారి యమునా తీరావన చారి జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ గోపీ జన వల్లభ గిరివరధారీ యశోదానందన బ్రజ జన రంజన యశోదానందన బ్రజ జన రంజన యమునా తీరావన చారి జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే 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 కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే హరే జ जय राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी राधे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे जय गौरनिताई 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 जय गौरनिताई जय जगन्नाथा बलदेवा सुभद्रा जय जगन्नाथा जय बालाजी भगवान बालाजी भगवान बालाजी भगवान जय बालाजी भगवान जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शास्त्री श्रीमद कृष्ण कृपा स्मृति अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज प्रभुपाद की इस्कॉन फाउंडर इस्कॉन बीबीटी फाउंडर आचार्य श्री प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शास्त्री श्रीमद कृष्ण कृपा स्मृति भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर गोस्वामी महाराज प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की जय नमाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की ब्रजभूमि वृंदावन धाम की जय पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय मायापुर नवद्वीप धाम की जय मथुरा द्वारका धाम की जय गंगा माई यमुना माई की जय भक्ति देवी तुलसी महारानी की जय समवेत गौर भक्त वृंद की इताय गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड गौरंगा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आज भगवत गीतेच्या 8व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत कृपया माझे मागे म्हणायचा प्रयत्न करा मामुपेत पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानां संसिद्धिं परमं गत मामुपेत पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानां संसिद्धिं परमं गत नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमं गत अनुवाद माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तात्पर्य हेच डिवाईन ग्रेस एस सी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादद्वारा. हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या चार दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकतःच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदांमध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे परम लक्ष आहे व महात्माजनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मेजनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्याच्यामध्ये क्रमशः विकास होतो. त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममान होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या कृष्ण भावना भावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्माजन परमश्रेष्ठ असतात. ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमाओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीतेतल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोकाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. भगवंत या ठिकाणी आम्हाला ह्या भौतिक जगताचं वर्णन करून सांगतायत. भौतिक जगताचा स्वभाव कसा आहे, कारण भौतिक जगत हे दुःखालय असं म्हटलेलं आहे आणि ते टेम्पररी आहे, म्हणजे ते शाश्वत नाही आहे. कारण दुःखालय म्हटलं की तुम्ही म्हणाल की आम्ही तर एवढी इथं सुखं भोगतोय, रोज चांगलं चांगलं जेवतोय, चांगले चांगले कपडे घालतोय, गाड्यातून फिरतोय, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातोय, मग हे दुःखालय कसं? तर आता आपण बघूयात की हिमालय म्हटलं की तिथं बर्फ असतो. आलय म्हणजे ज्या ठिकाणी ती वस्तू असते त्याला आलय असं म्हटलेलं आहे. हिमालयमध्ये आपल्याला बर्फ मिळतो, विद्यालयामध्ये आपल्याला विद्या मिळते, ग्रंथालयामध्ये ग्रंथ उपलब्ध असतात, भोजनालयामध्ये आपल्याला भोजन मिळतं, सकाळी आम्ही शौचालयाला जातो तिथं विष्ठा असते. तसं भगवंत सर्टिफाय करतात की हे भौतिक जगत आहे, याची निर्मिती मी दुःखालयम अशी केलेली आहे, की ज्या ठिकाणी दुःख आहे पण ते बऱ्याच वेळेला आम्हाला समजतच नाही किंवा आम्ही ते जाणून घेण्याचा विचारच करत नाही. आणि अशाश्वतम, इथं प्रत्येक गोष्ट परमनंट नाही आहे. कधी काळी मी बाल्यावस्थेत होतो, तारुण्यात कधी आलो समजलं नाही, आणि तारुण्यातून आता वार्धक्याकडे कधी झुकलो समजलं नाही. याचं कारण दुःखालय हे जे आहे ते 13व्या अध्यायात भगवंत सांगतात की खरं ज्ञान म्हणजे काय. तर खरं ज्ञान म्हणजे जाणून घेणं की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आम्ही परत परत आमच्या ज्या दुःखाचं मूळ कारण आहे ते हे 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. जन्म आम्ही आईच्या उदरात जेव्हा असतो, गर्भावस्थेत असतो, तेव्हा आम्हाला एखाद्या अंधार कोठडीत उलटं टाकल्यासारखं, उलटं टांगल्यासारखं असतं. तिथं तो जीव, तिथं वळवळणारे किडे असतात ते त्याला चावत असतात. जीव तिथंच मलमूत्र विसर्जन करतो. आईने अगर गरम खाल्लं तर त्याला चटका बसतो. थंड खाल्ल्यानंतर त्याला त्या पद्धतीने जावं लागतं. आई जेव्हा बाहेर जाते तेव्हा तिला वेगळ्या वेगळ्या यांनी त्याला प्रेशर येत असतं. ती जर गाडीतून प्रवास करत असेल तर त्याला धक्के बसत असतात. आणि अशा वेळेला तो भगवंताचा धावा करतो की हे भगवंता मला इथून तू सोडव, मी तुझा भक्त होईन. इथून गेल्यानंतर मी तुझा धावा करीन, तुझ्या नामाचं उच्चारण करीन. पण जीव जसा बाहेर येतो तसा तो मायेच्या आवरणाखाली येतो. लगेच त्याला टायटल दिलं जातं, अरे मुलगा झाला मुलगी झाली. मग तो जर अमेरिकन असेल तर लोक म्हणतात अमेरिकन आहे, इंडियन असेल तर इंडियन आहे. अशा पद्धतीने त्याला वेगळी वेगळी बिरुदं लावली जातात आणि तो विसरून जातो की मी भगवंताकडे काय प्रार्थना केली आहे जेव्हा मी खूप वेदना भोगत होतो आतमध्ये. आणि अशाप्रमाणे खरं तर आईला सुद्धा मुलाला जन्म घालताना खूप वेदना होतात. म्हणून जेव्हा एखादी स्त्री बाळंतीण होते तेव्हा पहिल्यांदा काय विचारलं जातं, बाळ बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत का, कारण तिला खूप वेदना होतात. तेव्हा जीव हा जो येतो तोच मुळात खूप दुःखातून येतो. म्हणजे त्याला जन्म जो आहे त्याचा तो आईच्या उदरात असतानापासून त्याला ज्या वेदना होतात त्या मृत्यूपर्यंत होत असतात. म्हणून पहिलं जे कारण आहे ते जन्माचं, दुःखाचं मुख्य कारण आहे तो म्हणजे जन्म. दुसरं महत्त्वाचं कारण आहे मृत्यू. मृत्यू कुणालाही नको ह्या जगामध्ये. कारण असं गरुड पुराणात सांगितलं जात आहे की मृत्यूच्या वेळी माणसाला 40,000 विंचू चावल्याच्या ज्या वेदना होतात त्या सहन करायला लागतात. आणि मृत्यू हा कुणालाही नको आहे पण तरी तो येणार आहे. तो आगंतुक पाहुणा आहे. तो आला की त्याच्या झोळीत देहाची भिक्षा द्यावीच लागते आणि त्याला कुणी अपवाद नाही आहे. त्यामुळं मृत्यूला प्रत्येकजण घाबरत असतो आणि तो कुणालाही नको असतो. पण मृत्यू हे परमेश्वराने दिलेलं सगळ्यात मोठं आम्हाला गिफ्ट आहे. जसं जीवन आम्हाला जगावसं वाटतं तसंच मृत्यूचं आहे. भगवंत भगवद्गीतेत सांगतात जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च. जो ह्या जन्माला आलेला आहे तो नक्कीच इथून जाणार आहे पण जो जाणार आहे तो परत येणार आहे. पण आमचं दुःख काय खरं की आम्ही परत परत आईच्या उदरात जातो. परत परत अनेक वेळेला आम्ही ह्याच्या अगोदर कितीतरी वेळेला हे मरण यातना सहन केलेली आहे आणि आम्ही मृत्यू पावलेलो आहोत पण आम्हाला ते आठवत नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी. जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण. म्हातारपण हा सुद्धा एक फार मोठा दुःखाचा भाग आहे की माणूस म्हातारा झाला की तो स्वतःच त्याला एखाद्या अडगळीत पडल्यासारखं होतं. वेगळे वेगळे त्याचे अवयव निकामी व्हायला लागतात, वेदना व्हायला लागतात, गुडघेदुखी होते, पाठदुखी होते, चालताना दम लागतो. खूप म्हातारा असेल, सुनाबाळा घरात असतील तर त्या वाट बघत असतात म्हातारा कधी खपतोय. मुलंसुद्धा वाट बघत असतात की हा गेला तर ह्याची निदान इस्टेट आपल्याला मिळू शकेल. आणि अशा वेळेला त्या म्हातारपणाच्या ज्या वेदना आहेत त्या फक्त तो स्वतःच त्याची जाणीव त्याला करून देत असतो आणि त्या तो भोगत असतो. पण पुढचा महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्याधी. असं सांगतात की जितके व्याधी ह्या जगामध्ये आहेत की प्रत्येक वेळेला त्या नवीन 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 येतात. कधी काळी सर्दी ताप असायचा, कॉलरा असायचा, प्लेग असायचा, त्याच्यानंतर गनेरिया, सिफिलीस, सॉफ्ट सोर, हळूहळू हळू रोग वेगळे वेगळे आले. आता मध्ये तोंडाला सगळे बांधायचे, माहीत नाही कितीतरी रोग येत गेले आणि त्याच्यावर वैज्ञानिकांनी संशोधन करून त्याला समूळ त्याचं उच्चाटन करायचं जरी ठरवलं तरी ते त्यांना जमलं नाही. म्हणून माणसाने हे जाणून घेतलं पाहिजे की माझ्या मुख्य समस्या ज्या आहेत त्या जन्म मृत्यू जरा व्याधी आहेत. हे बाहेरचं जग आम्हाला खूप चांगलं जरी दिसत असलं तरी इथं पदोपदी आम्हाला वेगळ्या वेगळ्या दुःखांना सामोरं जायला लागतं. कारण जन्मताच आम्हाला तीन ताप मिळालेले असतात. ते तीन ताप म्हणजे पहिला आहे आध्यात्मिक क्लेश जो शरीर आणि मनापासून प्रत्येकाला भोगायला लागतो. आम्हाला सर्दी होणार आहे, पडसं होणार आहे, आम्हाला वेगळे वेगळे आजार होणार आहेत, बऱ्याच वेळेला आम्हाला नैराश्य येणार आहे, स्ट्रेस येणार आहे, एन्झायटी येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींना जे संबोधलं गेलेलं आहे त्याला आध्यात्मिक क्लेश असं म्हटलेलं आहे. हे त्रिविध ताप असं याला म्हणतात. तर आध्यात्मिक क्लेश, त्याच्यानंतर दुसरे येतात ते अतिभौतिक क्लेश. अतिभौतिक क्लेश म्हणजे इतरांमुळे मिळणारे तुम्हाला क्लेश. तुमच्या शेजारी एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस राहत असेल, तुम्ही काही नाही करू शकत. आपण बघतो अतिरेकी लोक आहेत, बॉम्बस्फोट करतात, जाताना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ॲक्सिडेंट्स होतात, लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दारू पिऊन धिंगाणं घालत असतात. आणि अशा पद्धतीने इतरांमुळे जे आम्हाला क्लेश मिळतात ते सुद्धा आम्ही चुकवू शकत नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी, आता आध्यात्मिक क्लेश, भौतिक क्लेश आणि शेवटी आहे अतिदैवी क्लेश. अतिदैवी क्लेश म्हणजे निसर्गातून येणारे क्लेश. सुनामीच्या लाटा आल्या मद्रासमध्ये 380,000 लोक वाहून गेले. काल पुण्यामध्ये 42.6 डिग्री तापमान होतं, उन्हाच्या झळा होत्या, काहील झालेली होती, आम्ही काही करू शकत नाही. 2005 साली मुंबईमध्ये एका दिवशी 976 मिलीमीटर पाऊस पडला. प्रेता अशी वाहून जात होती. लोकांकडं खूप गाड्या, बंगले सगळं आहे, पण निसर्गावर ते मात करू शकत नाहीत. कारण भगवंतांनी हे जगताचं डिझाईनच या पद्धतीने केलेलं आहे की जेणेकरून आम्हाला दुःख भोगलं पाहिजे. मग तुम्ही विचार कराल, भगवंतांनी असं का केलं? त्यांनी सुखालय का नाही बनवलं? सुखालय बनवलं असतं तर प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले असते. पण तुम्ही असा विचार करा, एखाद्या ठिकाणी अग्नी आहे, त्या अग्नीला जर का मी असं बोट लावलं तर मला चटकन त्याच्या जाणीवा होतात आणि मी बोट मागे घेतो, नाही तर मला जाणीवा नसत्या तर ते बोट तिथं जळून वितळून गेलं असतं. त्यामुळे भगवंतांनी हे शरीर जे बनवलेलं आहे त्या शरीरामध्ये काय आहे खरं तर, त्याच्यामध्ये कफ, वात, पित्त, मल, मूत्र, हाडं, पू अशा सगळ्या गोष्टींनी हे शरीर बनलेलं आहे. असं सांगतात मॉडर्न सायन्समध्ये की मेल्यानंतर या शरीराची 110 रुपये सुद्धा किंमत नाही आहे. याच्यामध्ये केमिकल, फॉस्फरस आणि पाणी एवढंच असतं. मग ह्या शरीरावर माझं एवढं प्रेम का आहे? कारण हे शरीर भगवंतांनी मला त्याच्या प्राप्तीसाठी दिलेलं आहे. मी नुसतंच आहार, भय, निद्रा आणि मैथून ह्या चार गोष्टींमध्ये जर का मी इन्वॉल्व्ह झालो तर मला मी काही करू शकणार नाही, माझ्या वाट्याला फक्त दुःखच येईल. म्हणून भगवंत ह्या श्लोकाद्वारे आम्हाला परत परत सांगतात की बाबा रे, हे जे भौतिक जगत आहे हे दुःखालय आहे, इथं जास्त रेंगाळण्याचा प्रयत्न करू नको. इथं खूप संपत्ती जरी तुम्ही कमवून ठेवली तरी एक दिवशी मृत्यू हरणश्च अहम, भगवंत सांगतात मी मृत्यूच्या रूपात येऊन तुझ्याकडून हे सगळं घेऊन जाणार आहे. कारण मृत्यू हा आहे. ज्या 6 महत्वाच्या गोष्टी भगवंत सांगतात, ज्या 5 भगवद्गीतेच्या म्हणजे ज्या शाश्वत आहेत, त्या म्हणजे भगवंत शाश्वत आहेत, जीवात्मा आत्मा शाश्वत आहे, तो फक्त देह धारण करतो वेगळे वेगळे, त्याच्यानंतर मृत्यू शाश्वत आहे. कारण भगवंत सांगतात मी मृत्यूच्या रूपानेच येऊन आणि काळाच्या रूपाने येणार आहे, कारण काळ मीच आहे. त्याच्यानंतर चौथं प्रकृती शाश्वत आहे. अरबी समुद्र आज तिथंच आहे, वर्षानुवर्ष, युगानुयुगे. त्याच्यात आंघोळ केलेले कित्येक लोक आज ह्या जगातून ह्या लोकाची यात्रा संपून निघून गेले, पण तो तिथंच आहे. आणि शेवटी 5वं जे आहे ते कर्म आहे. ह्या 5 गोष्टी शाश्वत आहेत. कारण तुमची जी कर्म आहेत त्याची तुम्हाला फळं भेटणारच आहेत, ती तुम्हाला मिळणारच आहेत. पण फक्त कर्मामध्ये भगवंतांनी थोडंसं आम्हाला
स्वातंत्र्य दिलेलं आहे. का दिलेलं आहे? कारण आम्हाला इच्छा व्यक्त करायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. एखादा माणूस म्हणेल की मला संध्याकाळी मद्यपान करायचं आहे, भगवंत सांगतात मद्यपान कर, त्याचे परिणाम तुला भोगायला लागतील. एखादा म्हणेल मला चोरी करायची आहे, तर ते सांगतात चोरी कर, पकडला गेलास तर परिणाम तुला भोगायचे आहेत. मी तुझ्या ह्याच्यामध्ये अजिबात दखल अंदाजी करणार नाहीये. त्यामुळं आम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे जे तीन ताप आहेत आणि ह्या चार ज्या महत्वाचे गोष्टी आहेत त्याच्यापासून कुणाची सुटका नाहीये. मृत्यू असं कधीच बघणार नाही. मृत्यू जेव्हा येईल तेव्हा जेव्हा विमानातून प्रवास करणार असेल तो असं कधी म्हणणार नाही की मी बिझनेस क्लासमधून चाललोय मी स्पेशली मरणार आहे, किंवा जो इकॉनॉमिक क्लासमध्ये बसणार आहे तो म्हणणार आहे मी वेगळ्या पद्धतीने मरणार आहे. मृत्यू हा सगळ्यांना एकसारखा आहे. मग दुःखाची व्याख्या काय आहे? कशाला दुःख म्हणायचं? दुःख म्हणजे सगळ्यांना समान असतं, ते कुणालाही नकोसं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कोणी टाळू शकत नाही. म्हणजे काय? मृत्यू. मृत्यू कुणालाही नकोय, तो कुणालाही टाळता येत नाही, पण तो सगळ्यांना समान आहे. उद्या अंबानी म्हणेल की मी अंबानी मी मरणार नाही असं कधी होणार नाही. अमरत्वाचा पट्टा इथं कोणी घेऊन आलेलं नाहीये. त्यामुळे मृत्यू हा अटळ आहे. मग आम्हाला मृत्यूवर विजय मिळवता येईल का? नक्की येईल. तो कसा? जर का आम्ही भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेतला तर मग मृत्यू आम्हाला, जसं जन्म आणि मृत्यू, भौतिक जगत हे पूर्णतया द्वंद्वानी भरलेलं आहे. इथं जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, सुख आहे की त्याच्याबरोबर दुःख आहे, यशाबरोबर अपयश आहे, मानाबरोबर अपमान आहे, निंदा आहे त्याच्याबरोबर स्तुती आहे. एखादा मित्र भेटला तर एखादा शत्रूसुद्धा होऊ शकतो. तुम्हाला लाभ झाला की तुम्हाला हानी होऊ शकते. म्हणजे हे भौतिक जगत पूर्णतः द्वंद्वानी भरलेलं आहे आणि आम्हाला ह्या द्वंद्वावर आता काम करायचं आहे. ते कसं करता येईल? तो द्वंद्वावर आम्हाला जेव्हा आम्ही भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेऊ तेव्हा आम्हाला दोन्ही गोष्टी भगवंताच्या असतील. यशही त्यांचं असेल, अपयशही त्यांचं असेल. कारण गरिबी आली की आम्ही विचलित होतो, आम्ही उद्विग्न होतो, आणि श्रीमंती आली की आमचे पाय थोडेसे वर उठतात. तर आम्हाला ह्या दोन्ही गोष्टींवर जर का काम करायचं असेल तर भौतिक जगामध्ये हे अवघड आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केला सुख मिळवायचं तरी त्याला सुरुवात आणि त्याला अंत आहे. तुम्ही चार गुलाबजाम खाल्ले की तुम्हाला सुख मिळालं, पण तुम्ही 40 गुलाबजाम खाल्ले की पोटात गडगडायला लागलं. म्हणजे काय झालं? जे सुख होतं त्याचं रूपांतर दुःखात झालं. सकाळी एखादी स्त्री एखाद्या मुलाला जन्माला घालते, सगळीकडे आनंदी आनंद असतो, सगळेजण पेढे भरवतात, मिठाई भरवतात आणि त्याचा आनंद व्यक्त करतात. पण तेच डॉक्टरांनी संध्याकाळी सांगितलं की त्याच्या हृदयाला बारीकसं होल आहे आणि त्याला आता आयसीयूमध्ये ॲडमिट करायला लागेल, तर काय होईल? त्या सुखाचं रूपांतर दुःखात होईल, रडारड सुरू होईल. असे अनेक किस्से आहेत. कारण ह्या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही मार्गाने भगवंतांनी दुःख दिलेलं आहे. अमेरिकेमध्ये एक फार श्रीमंत माणूस होता, त्याचं नाव रॉकफेलर. तो रॉकफेलरचा मुलगा एकदा आदिवासींच्या जमातीवर काहीतरी असं एक विषयावर PhD शिक्षण घ्यायला गेला आणि तिथं गेला. ती लोक नरभक्षक होती, त्यांनी त्याला कच्चं खाल्लं. मागून एक बोट भरून येत होती, त्याच्यामध्ये हजारो त्याचे सेवक होते. पण जेव्हा रॉकफेलरला हे कळलं की तो मुलगा गेला, तर त्यावेळी त्यांनी असे शब्द व्यक्त केले, असा उद्गार काढले की आता मी उर्वरित आयुष्यात कधीही शांती अनुभवू शकणार नाही. एवढा मोठा माणूस होता, तो रोखू शकला का? नाही रोखू शकला. दुसरा एक होता, त्याला मूत्रविसर्जनाचा त्रास होता, खूप श्रीमंत होता. त्याला एका पत्रकाराने विचारलं की तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण कुठला? तो म्हणला मला मूत्रविसर्जनाचा नुसता विचार जरी आला तरी मला भीती वाटते, कारण मला खूप वेदना होतात. अत्यंत श्रीमंत माणूस होता, त्याला अपचनाचा त्रास होता. सबंध आयुष्य त्याला सूप आणि हे असे द्रव्य पदार्थांवर जीवन कंठावं लागलं. म्हणजे हे आमच्या हातात आहे का? नाहीये. जन्म मृत्यू जरा व्याधी आमच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या गोष्टी आहेत ह्या. आम्ही कुणाच्या पोटी जन्म घ्यावा आमचा कंट्रोल नाहीये. आणि आम्ही मलमूत्रात लोळून मरणारे, हार्ट अटॅकनी जाणारे, कॅन्सरनी जाणारे किंवा दुसऱ्या कुठल्या आजारांनी जाणारे आमच्या हातात नाहीये. मग आमच्या हातात एक्झॅक्टली काय आहे? तर आमच्या हातामध्ये भगवंताचं शरण घेऊन एक नवीन जीवन जगणं. माणूस ह्या सुखासाठी तो वेगळे वेगळे उपाय करत असतो, कुणी रेसला रेसच्या शर्यती करतो दिवसभर, काही लोक टी व्हीकडे बसलेले असतात, काही लोक क्रिकेट, आता आयपीएलचा सीझन चालू आहे, क्रिकेटमध्ये विघ्न आहेत. हल्ली तर सगळ्यांच्या हातामध्ये इंटरनेट आलेलं आहे, जिथं तिथं बघावं तर सगळी लोकं आपल्या ट्रेनमध्ये इकडे बघा तिकडे बघा तर ते इंटरनेटमध्ये गुंतलेले आहेत. ही सगळी दुःख आहेत, पण ती आम्ही जाणून बुजून ती आम्ही बाजूला ठेवायचा प्रयत्न करतो, कारण आम्ही सुखाच्या शोधात आहोत. पण आम्हाला जर का शाश्वत सुख पाहिजे असेल, त्याच्यावर एकच इलाज आहे, आम्हाला आध्यात्मिक जीवन जगण्याकडं आमचा कल जायला पाहिजे. आम्ही हे सगळं करून पाहिलेलं आहे. एकेकाळी जेव्हा मोटारीचा शोध लागला तेव्हा लोक खूप खुश झाली, अरे आता आम्ही फार लवकर लांबचं अंतर कापू शकू. पण जेव्हा ॲक्सिडेंट व्हायला लागले तेव्हा लक्षात आलं की अरे सुखाबरोबर परमेश्वराने दुःखसुद्धा पाठवलेलं आहे. तुम्ही घरामध्ये मिक्सर घेतला आहे, तुमच्या घरामध्ये फॅन असेल, ए सी असेल, तुमच्या घरामध्ये वेगळी वेगळी उपकरणं असतील, त्याचा सगळ्यात काय उपयोग आहे? तर ते तुमची सुखाची सगळी यंत्रणा आहे की तुम्हाला त्याच्यापासून सुख पाहिजे. पण खरंच सुख मिळतं का हो? एक दिवशी जर का लाईट गेली, लाईट ही भगवंताची आहे, ह्या भगवंताच्या सगळ्या विभूती आहेत, त्याचा आम्ही वापर करून शास्त्रज्ञांनी ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. त्यामुळे आम्हाला हे कायम लक्षात ठेवायचं आहे की मी ह्या भौतिक जगात किती जरी रेंगाळायचा प्रयत्न केला तरी मला एक दिवशी हे भौतिक जगत सोडायचं आहे. माझं हे सगळं मी जे काय साठवून ठेवलेलं हे सगळं सोडायचं आहे. मग तुम्ही म्हणाल काय राव तुम्ही निराशावादानीच बोलताय इकडे, तर नाही, ही आम्हाला रियालिटी आहे, ही जाणून घ्यायची आहे आणि याला सामोरं जायचं आहे. आम्ही आत्तापर्यंत काय करत होतो, आम्ही पलायनवाद स्वीकारत होतो, आता आम्हाला सत्यस्थितीला सामोरं जायचंय. आम्ही जितकं सत्याला सामोरं जाऊ तितक्या गोष्टींना आम्हाला त्याच्याबद्दलची गोडी निर्माण होणार आहे की हे असं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, मृत्यूचं भय राहणार नाही. आत्तापर्यंत मृत्यूला घाबरत होतो आम्ही, आता मृत्यू हा एक जीवनाचा भाग आहे, तो येणार आहे आणि त्याला मला सामोरं जायचंय. त्यामुळं भगवंत सांगतात, देहिनो यस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नमोयती. देहधारी जो आत्मा आहे तो बालपणातून तारुण्यात, तारुण्यातून वार्धक्यात आणि वार्धक्यानंतर तो देहांतरापर्यंत पोहोचतो. पण जो धीर मनुष्य आहे तो अशा याला अजिबात विचलित होत नाही. तर आम्हाला तर विचलित व्हायचं नाहीये. मद्रासमध्ये एक फार मोठे संत होऊन गेले, ते म्हणतात, इदम शरीरम परिणाम पेशलम पत्यत्य वश्यम शत संधी जर्जरम किम औषध पुच्छसी दूर मूढ दुर्मते निरामय कृष्ण रसायन पिब. याचा अर्थ, शरीराचं सौंदर्य क्षणभंगूर असून सातत्याने बदलणार आहे, वृद्धाप काळात याचे सर्व सांधे जखडून याचा अंत होणार आहे. असे असताना हे मूर्ख माणसा, तू का बरे औषधोपचाराची पृच्छा करत आहेस? तू निरामय कृष्ण रसायन पी, हा उपाय कधीच निष्फळ ठरत नाहीच. हे मद्रासमध्ये एक फार मोठे संत होऊन गेले, कुलशेखर नावाचे, त्यांनी लिहून ठेवलेले आणि तेच पुढे काय म्हणतात की मृत्यू हा फार विचित्र आहे, तो दुःख देणारा आहे. तो जेव्हा येतो तेव्हा घशामध्ये कफ वात पित्त सगळं असं येऊन बसलेलं असतं, प्रेशरमुळं डोळे बाहेर यायचं बघत असतात, माझे सगळे अवयव निकामी झालेले असतात, गलित गात्र झालेले असतात. आणि अशा वेळेला मी परमेश्वराची काय आठवण करणार आहे? पण भगवंतांनी आम्हाला एक महत्वाचा अवयव दिलेला आहे, तो म्हणजे कान. किती जरी काही झालं, आम्ही मरणासन्न अवस्थेत जरी असू तरी शेवटच्या श्वासापर्यंत कानाचं काम चालू असतं. म्हणून त्याच्यावर सगळ्यात जवळचा इलाज काय आहे? कलियुगाचं वर्णन केलेलं आहे 5000 वर्षापूर्वी, प्रायण अल्प आयुष्य सभ्या कलव अस्मिन युगे जना मंद सुमंद मत्या मंद भाग्या ही उपद्रता. कलियुगाची लोक अल्पायुषी आहेत, 100 वर्ष फार क्वचित जगतील, 60, 70, 75, 80 ते भांडखोर आहेत. जरा जाताना एक दुसऱ्याकडे रागानी जरी बघितलं तर हल्ली प्रॉब्लेम येतो, चारणेच्यासाठी मुंबईमध्ये मर्डर झालेला आहे वडापावच्या गाडीवर. ते कमी बुद्धीचे आहेत, मंद सुमंद मत्या, रात्री काय खाल्लेलं सकाळी त्यांना आठवणार नाही. त्यांचं भाग्यही तसंच कमी दर्जाचं आहे. का? कारण एक भाऊ सोन्याच्या चमच्यानी प्रसाद घेईल, सोन्याच्या चमच्यानी दूध पिईल, तर दुसरा भाऊ हमाली करेल किंवा स्टोच्या दुकानावर काम करेल. इथली लोक चिडखोर आहेत, भांडखोर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्रासलेले आहेत. प्रत्येकाला भगवंताचा शोध घ्यायची इच्छा नाहीये, कारण कलियुगामध्ये माणसांनी पैशाला अनन्य साधारण महत्व प्राप्त करून दिलेले. ज्याच्याकडे खूप जास्त पैसा तो माणूस खूप भारी असं समजतात. मग त्याला भले तो पंडित नसेल पण त्याचं बोलणं हे पंडितासारखं समजलं जातं. त्यामुळे आम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की भौतिक जगतामध्ये आम्ही आलेलो आहोत, कारण इच्छाद्वेष समुतेन द्वंद्व मोहेन भारत. आम्ही भगवंताचा द्वेष केलेला आहे आणि इच्छा व्यक्त केलेली की आम्हाला भोग करायचा आहे आणि भगवंतांनी मग आम्हाला इकडे पाठवलंय. पण भगवंत काय सांगतात, हे दुःखालय आहे, मला कानी कपाळी जळी स्थळी काष्टी पाशानी हे फिट करून ठेवायचं आहे की मी इथं कितीही प्रयत्न केला तरी मी सुख मिळणार नाही मला. कारण सुख म्हणजे काय, दुसऱ्या अध्यायात ते सांगतात, मात्र स्पर्शस तू कोणत्याही शीतोष्ण सुख दुःखदा अगमा पायू अनित्य ताम स्थितीक्षस्व भारत. हे अर्जुन, हे सुख आणि दुःख उन्हाळ्या आणि हिवाळ्यासारखं आहे, ते येणार आणि जाणार, त्याला सुरुवात आहे आणि त्याला अंत आहे. पण ते माणसाने उद्विग्न न होता ते सहन करायला शिकलं पाहिजे, सहन करावंच लागेल त्याला. फॉर एक्झाम्पल, जे काही ऋषीमुनी असतात ते हिमालयात असतात, थंड पाण्याने आंघोळ करतात, बर्फासारखं पाणी थंड असतं पण ते करत असतात. एखादी गृहिणी आहे, ती ग्रीष्म ऋतूमध्ये, आता किती आपल्या इथं उन्हाळा कडक चाललाय, पण ती जेवण बनवायचं तिचं काम विसरते का किंवा करत नाही असं होतं का? ती बरोबर किचनमध्ये जाणार आणि रोजचा तिचा जो काय कार्यभाग आहे तो केल्याशिवाय ती राहणार नाही. म्हणजेच ती दुःखाला आणि सुखाला दोन्हीला सामोरं जाते. आम्हालाही तसंच करायचं आहे. आम्हाला दुःख आणि सुख या दोन्हीला ओली विष्ठा आणि सुखी विष्ठा हे परिमाण द्यायचं आहे. कारण सुख आलं की आम्ही हुरळून जाणार आणि दुःख आलं की आम्ही विचलित होणार. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भौतिक जगत हे पूर्णतः द्वंद्वानी भरलेलं आहे. यशामुळं माणूस त्याला अहंकार येतो आणि अपयश आलं की तो कावराबावरा होतो. तर ह्या दोन्ही गोष्टींना जर उठायचं असेल आम्हाला, तर ह्याच्यावर इलाज काय? मग ह्याच्यावर आम्हाला जाण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आध्यात्मिक जीवन अंगीकारायचं आहे. आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, की आम्हाला गुरूंचा आश्रय घ्यायचा आहे. भगवंत स्वतः भगवंत आहेत. आमचं मुख्य दुःखाचं कारण काय आहे कलियुगामध्ये, आम्ही स्वतःला बॉस समजतो, आम्ही स्वतःला मालक समजतो, प्रोप्रायटर समजतो. पण भगवंत सांगतात, नाही, अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम भूता भाव समन्विता. ह्या भौतिक आणि आध्यात्मिक जगताचा मी उत्पत्ती करता आहे, प्रत्येक गोष्ट माझ्यापासून येते. पण आम्हाला काय वाटतं, नाही, हे मी बनवलेलं आहे, याचा उत्पत्ती करता मी आहे. त्यामुळे आम्ही उत्पत्ती करता नाही आहोत, नाही आम्ही नियंत्रक आहोत. भगवंत सांगतात, ह्या सगळ्या प्रकृतीचा नियंत्रक मी आहे. मयाध्यक्षन प्रकृती स्वयते स चराचर हेतू नानेन कौंतेय जगद विपरिवर्तते. हे अर्जुन, ही सगळी प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली काम करते. माझ्या इच्छेशिवाय पान सुद्धा हलत नाही. पण मला काय वाटतं, हे माझं घर आहे, हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुले आहेत, यांनी माझ्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे, यांनी माझं ऐकलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं मी कंट्रोलर आहे, पण मी कंट्रोलर नाही आहे. भगवान कंट्रोलर आहे, ते नियंत्रक आहेत. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, की आम्हाला वाटतं आम्ही भोगता आहोत. मी भोग घेतोय, मी चांगली चांगली पाच पक्वान्न खातोय, मी स्त्री सुख घेतोय, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी गाडीतून फिरतोय, माझं वैभव एवढं आहे, सगळं वादातीत आहे. पण भगवंत सांगतात, नाही, मी आता 68 वय माझं, मी जर का जगलो वाचलो, एखादा म्हातारा माणूस आहे 85 वर्षाचा, त्याचे गालफाडं बसलेले असतात, कान नानातून ऐकून येत नाही, खाल्लेलं पचत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, तो काय भोग घेणार? त्यामुळे आम्ही भोग नाही घेऊ शकत. भगवान सांगतात, भोक्तारम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मुच्छती. की आय एम द सुप्रीम एन्जॉयर, मी भोक्ता आहे, मी परम भोक्ता आहे. हे सगळे जे यज्ञ आहेत, हे तिन्ही लोक आहेत, मी त्यांचा मालक आहे, मी त्यांचा प्रोप्रायटर आहे. त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुळात दुःखाच्या आहेत, त्या एकदा आम्ही जाणून घेतल्या की परमेश्वर भोक्ता आहेत, ते उत्पत्ती करतायत, ते नियंत्रक आहेत. मग माझा जो रोल असतो तो एखाद्या दासाप्रमाणे होतो. माझं अस्तित्व सुईच्या टोका एवढं आहे खरं, पण मी उगाचच अहंकारामुळे स्वतःला कोणतरी फार भारी समजतो. मी भारताचा पंतप्रधान आहे, मी अमेरिकन आहे, मी इटालियन आहे, मी जर्मन आहे, मी सरपंच आहे, मी मालक आहे, मी गृहिणी आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आमच्या दुःखाला कारणीभूत होतात. आमची खरी स्वरूप स्थिती काय आहे तर आम्ही भगवंताचे दास आहोत. भगवंत आम्ही आमचा आत्म्याचं जे स्वरूप आहे ते सच्चेत आनंद आहे. आम्ही भगवंताचे दास आहोत ही जेव्हा स्वतःच्या बरोबर आम्ही त्याची कल्पना केली की आमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. की नाही, भगवंतांनी हे जग विश्व बनवलेलं आहे आणि हे त्यांच्या नियंत्रणाखाली चाललेलं आहे. मग त्याच्या इच्छेने सगळं होईल, मी माझ्या इच्छा त्याच्यावर लादणार नाही. आणि मग मी जेव्हा गुरूंचा आश्रय घेईन, भगवान स्वतः भगवद्गीतेत सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिना. हे अर्जुन, आध्यात्मिक गुरूंकडे जा, त्यांना खूप नम्रपणे प्रश्न विचार, त्यांची सेवा कर, कारण तेच तुला ज्ञान प्रदान करू शकतील, कारण त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे. बघा, हा कलियुगामध्ये स्वतःला भगवान समजणारे खूप लोक आहेत, स्वतःला गुरु मानणारे खूप आहेत, भोंदू लोक खूप आहेत. कारण आमचं जे ज्ञान आहे, खरं ज्ञान काय आहे तर खरं ज्ञान हेच आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी परत 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 ह्याच्यातून आम्ही जे पिसत चाललेलो आहे, मग ह्याच्यावर इलाज काय? ह्याच्यावर एकच इलाज आहे की आम्हाला परत आता ह्या भौतिक जगतात यायचं नाही आहे. आम्हाला आता तयारी करायची आहे. लाईफ इज अ प्रिपरेशन. ही सगळी जी काही आम्हाला जीवन पद्धती आहे ती तयारीनिशी आम्हाला सत्याला सामोरं जायचं आहे. आणि जेव्हा मृत्यू समोर येऊन उभा राहील तेव्हा आम्ही अजिबात विचलित होणार नाही. कारण भगवंत आम्हाला प्रॉमिस करतात, अंत्यकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समद्भाव याति नश्यत्र संशया. हे अर्जुन, जो देहत्याग करताना माझं स्मरण करतो तो माझ्या भावाला आणि धामाला प्राप्त करतो. हे भगवंताचं प्रॉमिस आहे. त्यामुळे आम्हाला अजिबात विचलित व्हायचं नाही. आम्हाला फक्त भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घ्यायचा आहे. आणि जे गुरु आहेत त्या गुरूंशी आम्हाला प्रामाणिक राहायचं आहे. मग आमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण हे आध्यात्मिक जगत आहे. इथं तुम्हाला पदोपदी तुम्हाला इथं वेगळ्या वेगळ्या समस्यांना सामोरं जायला लागेल. पण भगवंताच्या धामात ह्या समस्या नाही आहेत. भगवंताचं धाम कसं आहे? भगवंत त्याचं वर्णन करतात, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. माझ्या धामाला चंद्र सूर्य प्रकाशित करत नाहीत. माझ्या धामातली जी चाल आहे ती नृत्यासारखी आहे. तिथलं पाणी अमृतासारखं आहे. तिथले प्रत्येक वृक्ष जे आहेत ते कल्पवृक्ष आहेत. तू जे इच्छा व्यक्त करशील ते तुला तिथं मिळणार आहे. तिथं मरण नाहीये, तिथं वेदना नाहीये, तिथं द्वेष नाहीये, मत्सर नाहीये. असं माझं धाम आहे. मग आत्ता जर का खरंच भगवंत आले आणि मला सांगितलं, शिक्षामृत दास चला तुमचा टाईम झालेला आहे, तर मी म्हणे नाही देवा थोडं थांबा, माझ्या मुलाचं अजून लग्न व्हायचं आहे. उद्या मृत्यू जर आला आणि ऐश्वर रायला म्हणाला चला, आणि तिने जर सांगितलं की मी ऐश्वर राय मिस वर्ल्ड आहे, मृत्यूला हे कारण चालणार नाही. उद्या अनिल अंबानींनी त्यांना सांगितलं, मुकेश अंबानींनी, की मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, मला एक 2 तास द्या, मिळणार नाही. आमचा हा प्रत्येक क्षण आहे तो भगवंताच्या सेवेत आम्हाला लावायचा आहे. आणि ते फार सोपं आहे. कारण कलियुगामध्ये भगवंतानी आपली सगळी शक्ती नामाच्या रूपात दिलेली आहे. भगवंताचं जे नाम आहे ते भगवंतापेक्षा वेगळं नाही आहे, अभिन्न आहे. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्यमुक्त अभिन्नत्व नाम नामिनो. भगवंताचं नाव कसं आहे? सगळ्या रसांचा जो सार आहे, सगळ्या रसांचा जो परिपाक आहे. आता तुम्हाला आंब्यांचा रस आवडेल, कालांतराने आंबे बंद होतील, पण भगवंताचा रस आहे तो अमृतासारखा आहे. ते शुद्ध आहे, पूर्ण शुद्ध आहे. रोज सूर्य सकाळी निघतो, उगवतो, तो पृथ्वीवरचं सगळं मलमूत्र शोषून घेतो, त्याला काही होतं का? नाही होत. तसं भगवंताचं नाम शुद्ध आहे आणि नित्यमुक्त आहे. तुम्ही कुठेही घेऊ शकता. इतकंच काय की तुम्ही शौचाला बसल्यावर सुद्धा भगवंताचं, जर तुमच्या हातात बॅग नसेल, बीड बॅग, तर तुम्ही तिथेही भगवंताचं नाव घेऊ शकता. इतकी भगवंतांनी आम्हाला सूट दिलेली आहे की तुम्ही चालता येता करू शकता, तुम्हाला जिथं पाहिजे ट्रेनमध्ये करू शकता, लग्नामध्ये बसलेला आहात, अंत्यविधीला आहात, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. कारण कलियुगाचा जो युग धर्म आहे तो नामस्मरण आहे. भगवंताला माहिती होतं हे जगत बनवताना की कलियुग येणार आहे. पहिलं होतं सतयुग, हजारो वर्षाची तपस्या असायची, कारण त्या युगाचा धर्म होता तो तपस्या होता. त्रेता युग आलं, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे यज्ञांचं आयोजन करण्यात आलं. राजसूय यज्ञ, अश्वमेघ यज्ञ, खूप सामग्री त्याला लागायची, खूप लक्ष्मी लागायची, ब्राह्मण शुद्ध होते, ते मंत्रांनी यज्ञ पेटवायचे. सतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युगमध्ये मोठमोठ्या मंदिरांची स्थापना झाली, अर्चविग्रहांचं निर्माण करण्यात आले. पण कलियुगाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा भगवंताला माहिती होतं की ही मंडळी पुढं जाऊन स्वतःचं अस्तित्व विसरणार आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त सोपं करून दिलं, दान पुण तीर स्नान इसके ऊपर हे नाम. तुम्हाला दानत तुमची असेल तर तुम्ही लोकांना दान करू शकता, त्याच्यासाठी तुमचं सुकृत पाहिजे, पुण्यगाठीशी असलं पाहिजे. तुम्हाला तीर्थस्नान करायचं असेल तर कुंभमेळ्याला जायला पाहिजे, ट्रेनचं तुमच्याकडे पैसे पाहिजेत, वेळ घालवायला पाहिजे. पण इसके ऊपर हे नाम, याच्यावर नाम आहे. नुसतं हरी म्हणायला पैसे नाही पडले, नारायण पैसे नाही पडले, राम कृष्ण हे सगळं मोफत आहे, विनामूल्य. त्यामुळे आम्ही नामाचा आश्रय घेतला कलियुगामध्ये की आम्हाला मग बाकीचं काही करायला लागणार नाही. कारण मृत्यू येताना माझ्याबरोबर एक नातेवाईक येणार नाही आहे, एक रुपया मी बरोबर घेऊन जाणार नाही आणि एक इंच जमीन माझ्याबरोबर येणार नाही आहे. पत्नी येणार आहे ती फक्त उमऱ्यापर्यंत येणार आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत ते स्मशानात येणार आहेत. पण भगवंत मी जे काही नाम घेतलेलं आहे ते माझ्याबरोबर येणार आहे आणि माझी खरी श्रीमंती ती असणार आहे, माझी खरी संपत्ती आहे ती माझ्या नामाची आहे. त्यामुळे कलियुगात भगवंतांनी सगळ्यात सोपं केलं, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यथा. कलियुगासाठी त्यांनी फक्त तुम्हाला नामस्मरण, नामाचं उच्चारण करण्यासाठी एक संधी दिलेली आहे. तुम्ही नाही घेतलं तर परमेश्वराला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते भक्त वत्सल आहेत, ते तुमचं दुःख हरण्याकरता प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात. आम्हाला फक्त भगवंताला सहकार्य करायचं आहे. कारण भौतिक जगात कुठली गोष्ट 100% ज्याला आपण टेम्पररी हे जगत म्हटलेले, परमनंट नाही आहे. त्यामुळे परमनंट आहे ते भगवंताचं नाव आहे. मृत्यू परमनंट आहे, येणार आहे, त्याचं पर्सेंटेज 100% आहे. त्यामुळं भक्ती हा एकमेव त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा इलाज आहे, उपाय आहे. कारण भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतील. भगवंत सांगतात ये यथा माम प्रपद्यंते ताम सतैव भजाम्यहम. जो ज्या भावाने माझ्याकडे येईल त्याप्रमाणे मी त्याच्याशी आदान प्रदान करीन. एखादा म्हणतो भगवंत मला हे पाहिजे, देतील. पण भगवंत भक्ती लवकर देणार नाहीत. कारण भक्ती दिलं की भक्ताच्या आधीन व्हायला लागतं. अर्जुनाचं सारथ्य करायला लागलं भगवंताला. ते त्यावेळेला गाड्यांना असे ब्रेक नव्हते. भगवंत यांच्या पायाला अर्जुन असा डावीकडे इशारा करायचा, ते डावीकडे जायचे. उजवीकडे केले की ते उजवीकडे जायचे. सुदामाचे पाय धुतले त्यांनी आणि असं आचमन केलं. तिन्ही लोकांचा जो प्रभू आहे त्याला हे सुद्धा करायला लागलं. कोलवेचा श्रीधर फार मोठा एक भक्त होऊन गेला बंगालमध्ये. तो शौचाला जो डबा वापरायचा तोच पाणी प्यायला वापरायचा. त्याच्याकडं 18 विश्व दारिद्र्य होतं. त्याच्या सगळ्या कपड्यांना अनेक ठिकाणी अशी गाठी बांधलेल्या होत्या. तो ज्या घरामध्ये राहत होता त्या पाण्याने सारखा असं हे व्हायचं. पण 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू ते स्वयं कृष्ण आहेत, ते नवदीपमध्ये अवतरित झाले आणि ते त्याच्याकडे जाऊन त्या केळीच्या पानासाठी त्याच्याशी बार्गेन करायचे. पण त्यांनी त्याला आश्वासन दिलं होतं की श्रीधर, मी तुला एक दिवशी ह्या सगळ्या जगापुढे तुझी ओळख निर्माण करून देईन. आणि जेव्हा महाप्रकाश लीला झाली तेव्हा ते म्हणाले श्रीधर कुठे आहे? लोक म्हणले कोण श्रीधर? म्हणे अशा ठिकाणी जिथं हरिनामाचा उच्चार होत असेल त्या ठिकाणी जा, तिथं माझा तो भक्त बसलेला आहे. आणि भगवंतांनी त्या श्रीधरच्या त्या डब्यातून पाणी पिऊन त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं. भगवंत भक्तवत्सल आहेत. आम्हाला फक्त खूप तीव्रतेने त्यांचा धावा करायचा आहे. आणि तो धावा कलियुगामध्ये खूप सोप्या ह्याच्यात परमेश्वराने आम्हाला उपलब्ध करून दिलाय. कलिसंतरण उपनिषद मध्ये त्याचा उल्लेख आहे. कृपया माझ्या मागे म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला काही नाही करायला लागलं, तुम्हाला फक्त दोन्ही हात उंच करायला लागले आणि मनातून त्याचा धावा करायला लागला. हे संकट द्रौपदीवर सुद्धा आलं होतं. द्रौपदीचं जेव्हा लज्जा रक्षणाची वेळ आली तेव्हा तिचे पाच शूर पती देव एका लाईनीत बसलेले होते. कोण धरुणधर होता, भीमाकडे ताकद होती, युधिष्ठर महाराज खूप प्रामाणिकपणाबद्दल हे होते, कुणी तिचं रक्षण नाही करू शकले. जुनी जाणती मंडळी होती, भीष्म होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, सगळ्यांनी मानाखाली घातलेल्या होत्या. पण जेव्हा तिने दोन्ही हात वर केले, रुक्मिणी विचारत होती भगवंतांना की भगवंता तिच्यावर काय बाका प्रसंग आलाय आणि तुम्ही अजूनही तिच्या मदतीला जात नाही आहात. भगवंत म्हणाले, अजून तिने मला हृदयाच्या गाभ्यापासून आवाज नाही दिलेला. आणि जेव्हा तिने स्वतःची सगळी शक्ती जेव्हा क्षीण व्हायला लागली, तिने आपल्या पद्धतीने साडी पकडायचा प्रयत्न केला, नाही झालं. मग तिने जेव्हा दोन्ही हात वर केले आणि हे गोविंद हे केशव असा तिने जेव्हा धावा केला, तेव्हा भगवंत क्षणात तिच्या तिथं पोचले आणि त्यांनी तिला वस्त्राचं सगळ्यात मोठी देणगी देऊन तिचं लज्जा रक्षण आणि शील रक्षण केलं. कशाचं द्योतक आहे हे? भगवंताच्या त्यामुळे तुम्ही हे मंदिरामध्ये येता, भगवंताकडे काय मागायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण हे दुःखालय आहे. तुम्ही भगवंताकडे जर का भौतिक गोष्टी मागितल्या तर ते आज ना उद्या जाणार आहेत. मिठाचा धर्म खारटपणा आहे, साखरेचा धर्म गोडवा आहे. साखरेतून गोडवा काढला तर मग काय खाली राहणार, मिठातून खारटपणा काढला तर काय राहणार. पाण्याचा धर्म तरलता आहे, अग्नीचा धर्म दहा आणि प्रकाश आहे. तसं माणसाचा धर्म सेवा आणि प्रेम आहे. नवरा बायकोची सेवा करणी करेल, मालक आहे जो नोकर आहे तो मालकाची सेवा करेल. कोण ना कोण, मोदी सुद्धा भारताचा प्रधान सेवक आहे, तो पहिला सेवक आहे नंतर प्रधान आहे. आणि प्रेम, नवरा बायकोचं प्रेम असतं, प्रेयसी प्रियकराचं प्रेम असतं, आई मुलाला प्रेम करते. प्रत्येक जण कुणा ना कुणाला प्रेम करतो. अमेरिकेमध्ये कोणच नसेल, कारण तिथली मुलं 17-18 वर्षी निघून जातात तर ते कुत्रे मांजरांना प्रेम करतात आणि त्यांच्या नावे सुद्धा बऱ्याच वेळेला संपत्ती लिहून देहदान करतात. काय हे? तर आम्हाला आता हा खूप असा दुर्लभ माणसाचा जन्म मिळालेला आहे. त्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर तुम्ही इथं जेव्हा याल तेव्हा तुम्हाला माहिती हवंय की भगवंताकडे मला काय मागायचं आहे. भगवंता, मला तुझं प्रेम हवंय, मला तुझी सेवा हवी आहे, तुझ्या भक्तांची मला सेवा करायची आहे. कारण अन्न पोटात घातल्यानंतर सगळ्या शरीराचं भरण पोषण होतं, उदर भरण होतं. मग हाताला आणि डोळ्यांना आणि पायांना वेगळं द्यायला लागत नाही. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सगळ्या झाडाचं पोषण होतं. मग फळांना फुलांना फांद्यांना खोडाला वेगळं पाणी द्यायला लागत नाही. तसं भगवंताच्या तुम्ही एकदा सेवेत गेलात, भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेतला, एकदा तुम्ही कृष्णाला शरण गेलात, कारण भगवंत सांगतात आय एम द सुप्रीम लॉर्ड, मी हा तिन्ही जगताचा आहे. मी मगाशी सांगितलं अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते. एकदा मला भगवंताचा आश्रय मिळाला की मला जगात कशाचंही दुःख नाहीये. कारण दुःख म्हणजे मरण या शरीराला येणार आहे. मी हे शरीर नाहीये, माझ्या दुःखाचं मुख्य कारण हे आहे. मी स्वतःला शरीर समजतो, पण आत्म्याचं स्वरूप काय? आत्मा जेव्हा हे शरीर धारण करतो, जेव्हा तो शरीराशी तादात्म्य पावतो, हे शरीर म्हणजे एक वस्त्र आहे. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहती नरोपराणी. आम्ही ही फक्त वस्त्र बदलत आलेलो आहोत, देह वेगळे वेगळे बदलत आलेलो आहोत. आता आम्हाला परत यायचं नाहीये या भौतिक जगतात, कारण भगवंत सांगतात हे दुःखालय आहे. त्यामुळे आम्हाला ही खूनगाठ बांधायची आहे की भगवंत सांगतात याचा अर्थ नक्कीच हे दुःखालय आहे. आणि आपण बघतो, आम्ही किती जरी प्रयत्न केला तरी काही ना काही आमच्या मागे लागलेलं असतं. तर आता ह्या सगळ्यातून आम्हाला जर मुक्तता पाहिजे असेल तर आम्हाला भगवंताचा आश्रय घ्यायचा आहे. आणि भगवंताचा आश्रय आम्हाला सहजासहजी उपलब्ध आहे. फक्त खूप कृतकृत्य होऊन त्याच्यासमोर सांगा, हे भगवंता मी तुझा आहे, मी तुझी आहे, तू माझा आहेस. तू माझी आहेस, बस राधाराणी खूप कनवाळू आहे, हे पतित पावन आहेत, हे सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी अवतरित झालेले आहेत, आमची शक्ती फार कमी आहे, आम्ही आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळेला नाही थांबवू शकत. मोहम्मद अली क्ले फार मोठा बॉक्सर होता, तो म्हणायचा आय एम द ग्रेटेस्ट. शेवटी त्याला पर्किन्सन नावाचा रोग झाला, चहाची प्लेट सुद्धा त्याला धरता येत नव्हती, चहाचा कप सुद्धा त्याच्या हातात असा थरथर कापायचा. शेवटी तो म्हणाला येस आय एम द ग्रेटेस्ट फूल, मी या जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे, कारण आमच्या हातात नाही आहे, हे सगळं आमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, आम्ही आत खाल्लेलं कोण पचवतं आम्हाला काही माहीत नाही. भगवंत तिथं म्हणतात की मीच तो अग्नी आहे मरोश. त्यामुळे आम्ही जेव्हा भगवंताकडे जास्तीत जास्त त्याचा आश्रय घ्यायचा प्रयत्न करू, आमची ही सगळी दुःख ना आमच्यापासून हळूहळू, दुःख म्हणजे येणार नाही असं नाही, दुःख दोषानुदर्शनम, कलियुगाचा हा धर्म आहे. पण माझा भक्ती केली माझं बोट तुटणार असेल तर ते फक्त तिथं खर्चटलं जाईल, कारण आता मी भगवंताचा आश्रय घेतलेला आहे. बाहेरच्या जगामध्ये पावलोपावली सगळ्या ह्या गोष्टी आहेत, ट्रेनमधून जातोय तुम्ही गॅरंटी सांगू नाही शकणार की याच्यामध्ये बॉम्बस्फोट होणार नाही, आम्ही चाललोय गॅरंटी सांगू शकणार नाही ऍक्सिडेंट होणार नाही, छोटी छोटी बालकं जन्मताच जातात. त्यामुळे आम्हाला असं कर्म करायचंय आता की जे भगवंताला समोर ठेवून केलेलं असेल, यश आणि अपयश याला न घाबरता भगवंत तू जसं मला ठेवशील तसं मी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ह्या चार गोष्टी आणि हे जे तीन त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक क्लेश किती ऊन आलं, तुम्ही म्हणणार भगवंता हे तुझं प्लॅनिंग आहे, ही सृष्टी तुझी आहे, तू जसं आम्हाला ठेवशील तसं आम्ही आनंदाने राहण्याचा प्रयत्न करू, मग तुम्हाला दुःख त्रास देणार नाही, तुम्हाला वार्धक्य त्रास देणार नाही, कारण वार्धक्य हे कुणी रोखू शकणार नाही. जर का कालपरत्वे वय परत्वे तुम्हाला ते येणार असेल तर म्हातारपणात तुम्हाला सामोरं जावंच लागेल, आम्ही काही करू शकणार नाही, सूर्यचंद्र सुद्धा ते बदलू शकणार नाहीत. त्यामुळे आम्हाला हे कायम लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला हा एक सुंदर जन्म दिलेला आहे, हा नुसता आम्हाला आता वाया दौडायचा नाही आहे, आम्हाला भगवंताच्या धामाला परत जायचं आहे. आणि भगवंत तुमचा भाव बघतो, ही सीज युअर एफर्ट्स, तुमचे प्रयत्न बघतो की हा किती मला शरणागत आहे. त्यामुळं जाता जाता मी तुम्हाला एकच विनंती करेन, आता भगवंताचं खूप अवर्णनीय असं खूप वेगळं दर्शन तुमच्या पुढे आहे, ऑल्टर उघडतोय, तुम्ही अत्यंत शांतपणे जे काय मी आजच्या प्रवचनातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही ऐकलं त्याच्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. ताई गौर प्रेमानंदे माझ्या मागे म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण.